सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 8:29 मिनट्स मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्र आहे तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मध्य फॅन पिक्चर. खूपच मोठा पॉज होता ना, काय काय बोलाव कळतच नाहीये, अवघड आहे. फॅन पाहिला मी, पाचवर लय भारी पळतो, जोरात पळतो. टाईप्स जोक आजकाल व्हॉट्सअपवर बरेचसे वाचायला मिळत आहेत. थंड प्रतिसाद आहे लोकांचा फॅनला. एकूणच शाहरुख खानच्या पिक्चरला इतका थंड प्रतिसाद पाहण्याची आपल्याला दिलवायलेपासून सवय झाली असली तरीसुद्धा पिक्चरनी कमाई चांगली केली. म्हणजे आठवडाभरात जवळजवळ 53 crore रुपये वगैरे त्यांनी कमवले. 53.32 म्हणजे नियर अबाउट 53 जाईल आकडा. 400 रुपये माझे पण आहेत त्याच्यात. तर हे सगळे पैसे त्यांनी कमवले आहेत. आणि सगळ्यात जास्त ओपनिंग करणारा 2016 फर्स्ट सिनेमा ठरलेला आहे फॅन. फाईन फॅन फाईन 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 इट्स ओके. पण लोकांना एक जास्त खटकतं आहे ते मैं तेरा हाय रजावर आहे रजावर. ते गाणं दाखवलंच नाही म्हणे पिक्चरमध्ये. पिक्चरमध्ये जसं एकही गाणं नाही आहे आणि हे गाणं दाखवलंच नाही. ही जी स्ट्रॅटजी आहे नंतर ते गाणं रिलीज वगैरे करणार आणि नंतर दाखवणार, अवघड स्ट्रॅटजी आहे जरा. असो आमिर खानच्या पिक्चरचं एक गाणं प्ले करूयात आपण. 3 Idiots से जुबी डुबी पंपारा. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहू.